स्तोत्र संहिता अध्याय 97। परमेश्वर राज्य करीतो, पृथ्वी उल्लास करो, द्वीप समूह हर्ष करो, ढग व अंधार त्याच्या भोवती आहेत, नीती व न्याय त्याच्या राजासनाचा आधार आहेत, त्याच्या पुढे अग्नी चालतो आणि त्याच्या सभोवतालचे शत्रू जाळून टाकितो, त्याच्या विजांनी जग प्रकाशित केले, ते पाहून पृथ्वी कंपायमान झाली। परमेश्वरासमोर सर्व पृथ्वीच्या प्रभूसमोर पर्वत मेणाप्रमाणे वितळले, आकाशाने त्याची नीती प्रगट केली, सर्व लोकांनी त्याचे गौरव पाहिले। जे कोरीव मूर्तींची उपासना करीतात, जे मूर्तींचा अभिमान बाळगितात, ते सर्व लज्जित झाले। अहो सर्व देव हो, त्याच्या चरणी लागा। हे ऐकून सियोन हर्षित झाली, हे परमेश्वरा तुझ्या न्यायकृत्यांमुळे यहूदाच्या कन्यांनी उल्लास केला। कारण हे परमेश्वरा तू सर्व पृथ्वीहून अत्युच्च आहेस, सर्व देवाहून तू परमथोर आहेस। अहो परमेश्वरावर प्रीती करणाऱ्यांनो, वाईटाचा द्वेष करा, तो आपल्या भक्तांच्या जीवाचे रक्षण करीतो, तो त्यास दुर्जनांच्या हातातून सोडवितो। नीतिमानांसाठी प्रकाश व जे सरळ अंतःकरणाचे आहेत त्यांच्यासाठी हर्ष पेरिला आहे। अहो नीतिमान जन हो, परमेश्वराच्या ठाई हर्ष करा, त्याच्या पवित्र नावाचे कृतज्ञापूर्वक स्तवन करा।